chinimandi.com पॉडकास्ट।
कोरोना विषाणूच्या संसर्गाबाबत आरोग्य मंत्र्यांचं राज्यसभेत निवेदन। चीनमध्ये कोरोना विषाणूची लागण आणि केंद्र सरकारनं केलेल्या उपाययोजनांबाबत केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ हर्षवर्धन यांनी आज राज्यसभेत निवेदन दिलं। चीनमध्ये आतापर्यंत कोरोनामुळे 636 जणांचा मृत्यू झाला असून 31,161 लोकांना याची लागण झाली आहे असं ते म्हणाले। देशात केरळमध्ये कोरोना विषाणूचे 3 रुग्ण आढळले आहेत। ते चीनमधल्या वुहान इथून आले आहेत। त्यांना स्वतंत्र कक्षात ठेवण्यात आलं असून त्यांची प्रकृती स्थिर आहे। या रोगाचा प्रसार रोखण्यासाठी सरकार अनेक उपाययोजना करत आहे। आपण देखील परिस्थितीचा दररोज आढावा घेत आहोत असं ते म्हणाले। चीनमधून येणाऱ्यांना सध्याचा व्हिसा आता वैध असणार नाही, तसंच लोकांना चीनचा प्रवास टाळण्याच्या सूचना देण्यात आल्याचं ते म्हणाले। दिल्ली, मुंबई, चेन्नई, बंगळुरूसह देशातल्या 21 विमानतळावर तसंच बंदरांवर प्रवाशांची तपासणी केली जात आहे। भारतीय दूतावास आणि उच्चायुक्त चीनमधील भारतीय समुदायाच्या नियमित संपर्कात आहेत। सरकार नियमितपणे परिस्थितीवर लक्ष ठेवून असून कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आवश्यक पावलं उचलत आहे असं ते म्हणाले।